आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी. मुंबई कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पुणे मुंबईसह विविध जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा. शाळांना सुटी जाहीर. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला निर्देश. आणि पुणे विमानतळावरचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. मोसमी पावसानं काल मुंबई कोकणसह राज्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. मुंबई महानगर क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी रविवारी मध्यरात्री 1 वाजल्यापासून काल सकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 300 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसानं उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पुणे आणि नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही काल रद्द करण्यात आल्या. मुंबईतल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस असल्यानं पालिकेनं मुंबईतल्या शाळांना सुटी जाहीर केली होती. राज्य सरकारनं कार्यालयं लवकर सोडण्याचे आदेश काल दुपारी जारी केले. मुसळधार पावसामुळे विधिमंडळ अधिवेशनासाठी आमदार वेळेत पोहोचू न शकल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी एकदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी काल विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. पावसामुळे राज्यातलं विशेषतः मुंबईचं जनजीवन विस्कळीत होण्याला सरकार जबाबदार असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर मुंबईतल्या यंदाच्या नालेसफाई प्रकरणी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. कोकणातही काल मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागल्यानं काही पर्यटक अडकले होते. जिल्हा प्रशासनानं त्यांची सुटका केली. जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कालपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रोह्यात कुंडलिका नदीला पूर आल्यानं जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3-4 दिवस मुसळधार पाऊस झाला. काल पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. राज्य परिवहन मंडळाच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व आगारांमधल्या 405 बस फेऱ्या काल रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील अनेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे वसई महाड चिपळूण कोल्हापूर सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग इथं एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुणे शहर तसंच जिल्ह्याच्या विविध भागातही काल संध्याकाळनंतर पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील 4 धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोला जिल्ह्यातही पावसानं काल जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं अनेक जलप्रकल्प भरले आहेत. खामगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झालं आहे. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. नागरिकांना अत्यावश्यक मदत देण्याला सर्वोच्च प्राधान्य असून सर्व यंत्रणांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान आजही राज्यातल्या काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मद्यपान करून वाहन चालवण्याची प्रकरणं रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी तसंच नाक्यानाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिल्या. यासंदर्भात काल माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,
कुठल्याही प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये ज्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे आणि म्हणून असं जे लापरवाही बेपरवाई करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, ते कोणी असू द्या. आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे, ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा, जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका, त्यांच्यावर कारवाई करून टाका. आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्वांसाठी आहेत, कोणी मोठा छोटा कोणी नाही.
पुण्यात रविवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाले. दुचाकीवरून निघालेल्या पोलिसांना पाठीमागून आलेल्या वाहनानं धडक दिल्यानं हे दोन्ही अपघात झाले. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत काय पावलं उचलली याची माहिती देणारी प्रतिज्ञापत्र उद्या संध्याकाळपर्यंत न्यायालयात सादर करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. तसंच या प्रकरणाच्या तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. नीटची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह विविध 38 याचिकांवर काल सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे. दरम्यान नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी संजय जाधवला काल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. जाधव याच्या सीबीआय कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल लातूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नवं टर्मिनल येत्या रविवारी म्हणजे 14 जुलै रोजी सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल दिली. हे नवं टर्मिनल सुरू करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती, त्याला परवानगी मिळून हे जवान पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यानंतर आता तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत आहे. नवं टर्मिनल सुरू झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुणे विमानतळावरच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ओएलएस सर्वेक्षणालाही सुरुवात झाली आहे. दिल्लीहून आलेल्या विशेष तज्ञांच्या पथकाकडून हे सर्वेक्षण केलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं काल राज्यात आढावा बैठक घेतली. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे, पालघरचे महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीत दूरस्थ माध्यमातून सहभागी झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उंच इमारतींमध्ये तसंच 200 पेक्षा जास्त घरं असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सूचना देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली, त्यानंतर त्या बोलत होत्या. अकोला जिल्ह्याचे सुपुत्र हुतात्मा प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिव देहावर मोरगाव भाकरे या त्यांच्या मूळ गावी काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत प्रवीण जंजाळ यांना वीरमरण आलं होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी, मुंबई कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, पुणे मुंबईसह विविध जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुटी जाहीर, नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला निर्देश आणि पुणे विमानतळावरचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.